प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम कार्यक्रम तोन केंजन वालट सभी भाड़ू ननी से लखनऊ प्रभु यीशु न पवित्र नाम थे मिकुन सब तो नवा सेवा कार्यक्रम सचो सर्री थे मैं सप्ता उन्दी बार फिर स्वागत है और माकुन आशा है कि इमट सब भी प्रभु यीशु न दया थे अच्छा भलो अजीट होए अमी अन्ना भी प्रभु न अनुग्रह थे बिल्कुल अच्छा भलो आयन अनि इत कार्यक्रम तुन केंजन वाते बिगुन सब तुन बड़ंग बड़ंग आशीष फुटसी रहे माताई इमण माकुन अपनो चिट्ठी ते लिखे सी जरूर बतेगी किट अमट मी नल परमेश्वर दाउन से बिनती कम प्रभु जी मी व सब परेशानी तोन हटे के नल प्यारो भाईडिट इमट माकुन इहुने चिट्ठी लिखे सी रोहता के मदा के अमट मी बंग चिट्ठी ना आशा की कम प्रे दोस्त लोडित अमट मी वा सेवा तलाई हमेशा तैयार यम और इमटित कार्यक्रम तबारे ते अपनो संग वाले डन भी जरूर बते किट आप वोड भी इत कार्यक्रम तुन किंचन उड़ उन डे माकुन ज्यादा से ज्यादा चिट्ठी लिखे किसी रोहता नोड़ इद्दे मावल प्रभु ईसुना सच्चो भक्ति अनि सेवान ते वड़ट भाईडिट अनि सेलकनिट अमाट अपनो नेटाइत बाइबल अध्ययनता कार्यक्रम तो शुरू किया ना मुन्ने प्रभु ईसुन से बिनती की कम प्यारो भाईडिट इमट भी ना संगने सच्चो मन तल प्रभु ईसुन से इहुन बिनती किम इत पूरो दुनिया तोन गड़े कहन वाले माहौल सच्चो प्रभु नी अमट सब उन दिबार फिर ईसु मसीह ना नाम ते सचो मन तल नहीं करूं वाइत्र उन्हें अमर नहीं कुन आत्मा तल धन्यवाद से तो हम की मामा कुन अबे तक अच्छा बलो इर्तो नहीं इधनी वा माँ परो दयान उन्हें वायन वाले सब दुख तकलीफ अने मुसीबत तल पिसुची इर्तो नहीं यु सब मंदिर लाई भी अमर नहीं कुन मन तल खूब धन्यवाद स्यात्रम प्रभु जी इमा राजा नोल राजा लानी प्रभु नोल प्रभु नी आंदी नी समय सी दुनिया ते बोले हिले ये प्रभु नी इत बखत ते बाइबल अध्ययन क्या ले मवा सहायता के अमर निकुन सब माध्यम लाए धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन यू ने आई ते वड़ट भाईडिट अनि सेलकनिट इमट अपनो सब काम धंधनु घड़ी में छोड़ेक्सी प्रभु ईसु ना सच्चा वचन तुन केंजट प्रभु जी मेकुन खूब आशीष एन बरकत से बिन ओंडे प्रभु जी मेवा जीवते आनंद खुशी अनि आत्मते पुरो शांति सियानो प्यारो भाईडिट नैन मट अपनो कार्यक्रम ते नयो नियम ता किताब तल रोमिडा पड़ोडे किताब ते नौ पाठता उन्दी वचन तल सोलह वचन लुगुस अध्ययन किस रहे माइकम प्यारो भाईडिटनी सेलकनित नैन मठ रोमिडा चिट्ठी ता नौ पाठ तोन शुरू किस रहे मातुरम यदि पिजड़ा पाठता संबंध ते मिया बांगे सवाल होए ते इमड़मा कुन जरूर लिख किसी रॉकेट नेटा अध्ययन तमवा खास मादियन विश्वासता जरिया तल धर्मी ठहरे मायाना यु मादी न संबंध ते अमट विश्वासी डोल मूल दाऊ इब्राहिम अनि राजा दाऊद ना बारे ते हुड़कम प्यारो भाईडिट विश्वासता जरिया तल धर्मी ठहरे मायाना इदमहान हिस्सा ते अमट इद्दे ना धर्मता सिद्धांतोन अच्छा तल पुंजी एतम पौलुस भक्तल शुरू ते ही इदमान देतुन साफ वैत तो लही की मानवल यदि पांगे है ते वोल पापी आंदुल और परमेश्वर ता भयमतल लक आसी हत्तुल दूसरो विचार तल उन धार्मिकता तबारे ते परमेश्वर ता बांगे हुकुमेले इदिन बात ते पौलुस भक्तल इवन पते की तुल की परमेश्वर पापिन धार्मिकता स्यातोलई और विश्वासता जरिया तल उन धर्मी ठहर क्या तोलई इंगा नौ पाठ ते वोलित सच्चाई तुन ये रंटे आदमी रा जीवन ते बते कहनो ये रंटे मान वालोड पुरानो नियम ता किताब तोड़ खास आदमी रंदो प्यारो भाईडिट ಪ್ರಭು ನೋಡ್ ಸೇವಕ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅನೆ ದೌದ್ ಪೌಲುಸ್ ಭಕ್ತನ ಸಮೇತೆ ಇಸ್ರಾಯಲ್ ತ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಪೌಲುಲ್ ಮಹಾನ್ ಮಾನವನ್ ಮತ್ತೋಲ್ ಯರಂಟೆನ್ ಸೇ ಜಾದ ಪುರಾನೋ ನಿಯಮ ತೋಲ್ ಬೋಲೆ ಬಿ ಮಾನವನ ಜಗ ಇಸ್ರಾಯಲ್ ಜಾತಿ ತ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಅಲ್ಮತ್ತ ಅಬ್ರಾಹಂ ಇಬ್ರಾಹಿಂ ಇಬ್ರಾನಿ ಜಾತಿ ತೋಲ್ ಇಂತೆಜಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಮಾನವಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಅಂಡ್ ದೌದ್ ಇಸ್ರಾಯಲ್ ದೇಶ ತೋಲ್ ಸಬ್ಸೆ ಮಹಾನ್ ರಾಜಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಪೌಲುಸ್ ಎರ್ರಂಟೆ ಮಹಾನ್ ಮಾನವಲೋಡುನ್ ಅಬ್ನು ಕಿಸ್ಸಾ ತೋನ್ ಮುನ್ನೆ ಬಳೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ ರೂಪ್ತೆ ಬದೆ ಕ್ಯಾ ತೋಲ್ ಹಿಯೋಲ್ ಪೌಲುಸ್ ತ ಕಿಸ್ಸಾ ತೋನ್ ಇಮಟ್ ಖ್ಯಾಲ್ ತೆ ರಕೆಟ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯತಲ್ ಧರ್ಮಿ ಥಯ ಮೈನ ಪ್ಯಾರೋ ಭಡಿಟ್ ಅಮಠ ಹುಡಿತೊಳಂ ಕಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ತ ಪುಟ್ಟನ ಮುನ್ನೆ ಪ್ರಭು ನೋಲ್ ಸೇವಕ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯತಲ್ ಧರ್ಮಿ ಧೈರ್ಯ ಮತ್ತುಲ್ ಧರ್ಮಿ ಆಯ ನ ಮತ್ತಲಬ್ ಆಂದ್ ಬೇದಾಗ್ ಉಂಡ ರಾಜಲ್ ದೌದ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ತ ನೀಚೋ ಆಯ ನ ಹಲತ್ತೆ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯತಲ್ ಧರ್ಮಿ ಧೈರ್ಯ ಮತ್ತು ಇದ್ರಂಗ್ನೆ ಕಾಮ್ ತ ಭಾರತೆ ಮಾಲೂಮ್ ಆಸಿಹತ್ ಕೆ ಪೌಲುಸ್ ಇಗ್ಗ ಬದನೆಯೋ ರಂಗ್ನ ಧರ್ಮ ತ ಶಿಕ್ಷಾ ಹಲ್ಬತಿಕ್ ಸಕೆ ಮಯೂಲ್ ಜು ಪುರಾನೊ ತುನ್ ಖತಮ್ ಕಿಸಿ ಸಿವಿಲ್ ಪರ್ ಪೌಲುಸ್ ಓಡೋನ್ ಇಹೋನ್ ಬದ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತು ಲೈಕಿ ಪ್ರಭು ನೋಲ್ ಸೇವಕ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅನಿ ರಾಜ ದೌದ್ ರಂಟೆ ಉಂದಿಹಿ ಜಿಂದಗಿ ತ ಕೆ ಪನ್ವಾಲೆ ಡುಂಗತೆ ಹಂಜಿ ರಹೆ ಮಾತೊಳೈ ಉಂಡೆ ಇದ್ದೆ ಜೀವಂತ ಕೇಪನ್ ವಾಲೆ ಡೂಂಗತುನ್ ಓಲ್ ಅಪ್ನು ಸಮಯ ತೋಡ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿಯುಡನ್ ಭಿ ಬತಕಿಸಿ ರಹೆ ಮಾತೊಳೈ ಪ್ಯಾರೋ ಭಡಿಟನಿ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಇದು ಡೂಂಗತ್ ಪರೋ ಲಿಖಿ ಮಾತಾಯಿ ವಿಶ್ವಾಸ ತ ಜರಿಯ ತಲ್ ಧಾರ್ಮಿಕ್ತ ವ್ಯವಸ್ಥಾ ಒಂದೇ ಶಿಕ್ಷಾ ಇದು ಮಾನವನ ಕೈ ಬೈಸಿಕೊನ್ ಅಧ್ಯಯನ ಇಸುಮಸಿನ ಖಾಕ್ ಹೋಯ್ತಾಯಿ ಅಪನು ಅದ್ಯಂತ ಪೈಲೋ ಸಯುಂಗ್ ವಚಂತೆ ಅಮಟ್ ಪ್ರಭುನು ಸೇವಕ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ತುನ್ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯ ತಲ್ ಧನ್ಮಿ ಠೇರೆ ಮಾತಾಕೆ ಹುಡ್ಕೋ ಅಬ್ರಾಹಿಂ ತಿನ್ ನಲ್ ಬಳಂಗ್ ಇಂದ ಕಾಟ್ ಉಲ್ಮಾವ ಯಹುದಿ ಜಾತಿ ನಲ್ ಮೂಲ್ ದಾವು ಮತ್ತುಲ್ ಅಬ್ರಾಹಿಂ ಅನೆ ದಾವುದ್ ಪೌಲುಸ್ ತ ಸಿದ್ಧಾಂತುನ್ ಸಚ್ಚೋ ಬತಕ ತೊಳೈ ಅಪನು ಕಾಮ್ಕನ ಜರಿಯ ತಲ್ ಅಬ್ರಾಹಿಂ ಬಿಲ್ಕುಲ್ ಗಮಂಡಲ್ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಂದುಲ್ ದೂಸರೋ ಖಾಕ್ ಯದಿ ಇಮಟ್ ಹುಡ್ಕಿಡ್ತೆ ಓಡ್ ಅಪನು ಕಾಮ್ಕನು ಹುಡ್ಸಿಕೊನ್ ಲಜಮಾಸಿ ಹನ್ನೆರಡ್ ಓಳ ಮಿಸರ್ ದೇಸ್ ತಿ ಹಂದಾನ ಓಳ ಅವಿಶ್ವಾಸ ತ ಮಾದಿ ಬತಕ್ಯಾತಾಯ್ ಮಿಸರ್ ದೇಸ್ ತ ದಾಸಿ ಹಜೀರನ ಸಂಗ್ನೆ ನಮನ ಒಂಡೆ ಫಿರ್ ಅದನ್ ರೋ ತಲ್ಟಣ್ಣ ಬಳ ಯು ಕಾಮ್ ಪರ್ ಓಡ್ ಗಮನ್ ಕಿಸ್ಯಕೆ ಮಾಂದೋಡ್ ಪರ್ ಮುನ್ನಡ ವಚಂತೆ ಅಮಟ್ ಹುಡ್ಕಾಮ್ ಕಿ ಪೌಲುಸ್ ಬದರಂಗ್ ನೆ ಅಪನೋ ಕಿಸ್ಸಾ ತುನ್ ಮುನ್ನೆ ಬಳಕ್ಯಾ ತೊಲೆ ಅಗರ್ ಬೋಲ್ ತನ್ವಾಂಗ್ ಕಾಮ್ ಗನಲ್ ಧರ್ಮಿ ಠೇರೆ ಮಾಸಿ ಹನ್ನಿಲ್ತೆ ಗಮಂಡ್ ಕ್ಯಾಲೆ ಬಳಂಗ್ ಮನುವಲ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಾಮೋ ಐಲೆ ಇದು ಪ್ರಭು ನೋಲ್ ಸೇವಕ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಕಾಮ್ಕನ ಜರಿಯ ತಲ್ ಧರ್ಮಿ ಯಾನಕಿ ನಿರ್ದೋಸ್ ತೆರೆ ಮಾಯ್ ತೊಳೈತಿ ಇದ್ ಕಾಮ್ ತೋ ಮೆಹಂದುಲ್ ತ ಕಾಮ್ ಕಾಂದು ಅಂಡೆ ಇದ್ರಂಗ್ ನೆ ಒಡ ಖುದ್ ತ ಮಹಿಮಾ ತೋ ಐಬಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಾಮ್ನ ಓಲ್ ಮಹಿಮಾ ತಲ್ಲಾಯೋ ಕೈಲೆ ಇವನ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾ ತೊಳಕಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅಚ್ಚ ಕಾಮ್ ಗಿ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಜೊ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಜರಿಯ ತಲ್ ಗಿಂತಿ ಆತು ಪರ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ನ ಅಚ್ಚ ಕಾಮ್ ಕುವನ ಛುಟ್ಕಾರ ತ ಆಧಾರ್ ಅಲ್ಮತ್ತಂಗ್ ಪರ್ ಇವ್ ಕಾಮ್ ಕುವನ ಛುಟ್ಕಾರ ತಂಗ್ ಕಾಯಂಗ್ ಮತ್ತಂಗ್ ಅಂಡೆ ಇದ್ ಓಳ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯ ತಲ್ ಧರ್ಮಿ ಠೇರೆ ಮಾಯನ ನತಿಜ ಮತ್ತ ಭಕ್ತಾಲ್ ಪೌಲುಸ್ ಅನಿ ಯಾಕೂಬ್ ಇದ್ ಮಾಂದಿತುನ್ ಮನೆ ಕ್ಯಾತೋಳ್ ಪ್ಯಾರೋ ಭಳಿಟನಿ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸಂಗ್ ಮಾ ಬೋಲ್ ಪುರ್ಖಲ್ अब्राम ना मेल मिलाप बहुन आसियत्ता यानी कि बहुन आसिमत्ता इदबो ना कामता झरियते आत बपुड़ बोल तन बोल मरिन वेदित परो तरु चिस्याले तैयार आतो वन काम चंग वन विश्वास भी काम कींद इहुन वोना काम ते वोना विश्वास पूर्वात इहुन पवित्र शास्त्र बते क्या था कि अब्राहम परमेश्वर ता विश्वास किंदुल ते इदन नल वोल धर्मी ठहरे मातुल अनि वोल परमेश्वर तोल दोस्त ठहरे मातुल यून समझे माय तोड़ की वर्री विश्वास ता जरिये थल्ले पर विश्वास संग नंग काम करना जरियते भी बोले धर्मी ठहरे मायतुल जित्तो भी काम करना भरे ते या को भक्तल इगा वैची रहे मातुल है अव मेंदुल ता काम हलायो यु व्यवस्था ता नीचो कीतल वाले काम हलायो बड़ी की इब्राहिम व्यवस्था ता नीचो हल मत्तुल इत काम व्यवस्था ता मुन्ने की तोड़ और सारो काम विश्वासता जरियतल कीतल वाले काम मत्ता इब्राहिम परमेश्वर तपरो विश्वास कीतुल उन्हें बोल अपनो मरिन इसाक तुन बलिदान कीतुल पर बड़ंग बोड़ वास्तव ते हुन कीतुल बिल्कुल अल्ले बाड़ी की परमेश्वर बोड़ुन इहुन क्यान से रोके किसी सीतुल बोल बोड़ुन इतल काम बपोड़े बिहल क्या सीनल बाड़ी की काम गलत मत्ता उन्हें मुन्ने इहुन लिखे माता है इमाट हुड़किट की पौलुसनी भक्तालिया को रंटे आदमिड इदवचन तुन बते क्या तो प्यारो भाईडिट इब्राहिम परमेश्वर तपरो विश्वास की तुल उन्हें इत मांदी बोन लाई धर्मी आयना गिनती ते वात यदि इमार चाहे ते इदमांदी तबरो बरी किस सके माय तोड़ी वो लिया ने इब्राहिम परमेश्वर तपरो विश्वास की तुल उन्हें परमेश्वर इत मांदी तुन वना लेखा ते धर्म ते गिनती की तुल शास्त्र ते बड़ां लिखे मत इत की अब्राहम परमेश्वर परो विश्वास की तुल अने इदनी नल परमेश्वर वोन धर्मी माने की तुल मजदूर तुन मजदूरी वरदान तले का हेले पुट्टो दुवो न कमाईता हाकांद संत याकोब इब्राहिम ता जीवन ता आखरी ते अभी तो लई बेगा बोल इसाक ता बलिदान सिया तो लई इदरंग ने अब्राहम दे जगाते नित्तो लई बेगा वड़ुल कमजोर पापी नित्तो ले पुलिद मांदी तुन माने क्या तो ले कि इब्राहिम ईतंग भलो काम किसी मत तोल बवेन पर बोल घमन कि सके मांदुल मगर बोल परमेश्वर ता सामनो घमन हल कि सके मायुल बाड़ी बाड़ी की परमेश्वर ता सामनो मेंदुल ता काम कना बांगे मतलब हैले बोल मेंदुल ता काम कनो माने हल केवल मेंदुलता काम परमेश्वरता पवित्रता ता सामनो ठहरे हल मा सके मायो प्यारो भाईडिट पौलुस भक्तल पवित्र शास्त्र तुन उन्दी हकता रूप ते कामते येती तुन पवित्र शास्त्र तल बुना मतलबान परमेश्वरता मांदी इदेना अलावा बोन करुम्बद्ध दूसरो अधिकार हलमत्ता जेना की वोड काम ते ये नर इत सबसे पड़ा अधिकार मत्ता और ज्ञानी मानवल यून इंदाना हिम्मत की तुल की पवित्र बाइबल परमेश्वरता वचनांत इदरंग ने बांगे भी बाइबल इंताई अत परमेश्वरता मान दियान पर लई तोड़ मानवलो ई तोड़ है वोड़ा इत विश्वास है लेकी बाइबल पवित्र शास्त्र परमेश्वरता वचन यानी कि परमेश्वरता लेंगा फिर भी वोड मंडली ते सेवा किसी रहे मातुड़ाई उड़ प्रचारता सेवा भी किसी रहे मातुड़ाई बातल विचारान इत मनवा लोड़ा पौलुस इंतो लई परमेश्वर मी से वंशी रहे मातुड़ाई बड़ंग इत अचंबो अनि पड़ा विचार क्यान लायक मादी हलायो अब्राहम परमेश्वर तल्लेंग परो पुरु विश्वास की तुल अब्राहम तविश्वास बदे काम हलमत्ता इद्वेवार मत्ता उना जीवा पुरु रीति तल अपनो खाकनल परमेश्वर अनि वोना किडियता खाक मलुची मत्तुल प्यारो भाईडिज माकुन भी परमेश्वर ता खाक मन मलुताना आई उंडे वोना इद्वेवार परमेश्वर तोन अपनो काम कहना पूरो आजादी सिस्सी तुल याने कि परमेश्वर तुन अपनो क्रिया तुन पूरो क्याना पूरो आजादी पुटसियत प्यारो भैडित लैसो बार अमट परमेश्वर ता वचन परो संग का क्याना कारण तल अपनो आप तल कोशिश क्याना शुरू क्या तुलम उन्डे इत रंग ने परमेश्वर तुन अपनो क्रिया तुन पूरो क्याना आजादी हलपुट्टो अब्राम सिर्फ विश्वास की तुल अब्राम जितो भी मादी वंग तो लई वोल अध्ययन पक्को रूप तल पूरो क्यानुल ज्ञाने की परमेश्वर अपनो इद वचन तुन जरूर ही पूरो क्यानुल कि दुनिया ते सब लोग नीचे आशीषियत अनुल प्रे केंजन वाले दोस्तालोड़ पवित्र बाइबल ते इहुन लिखे माताई पर बोल कानून तंग काम न भरोसा एले के बोल पर परमेश्वर ता विश्वास क्या तोल इद विश्वास थे नल परमेश्वर बोन धर्मी माने क्या तोल इहुन बोन परमेश्वर कानून तंग काम कना मिच्छू धर्मी माने क्या तोल दाऊद भी बना बारे ते इंदातोल की बहुन खुश आई तोल बोन धन ने आंदोल बोड़ंग जुल्म माफ वासी हत्तू बोड़ंग पाप मुच्चे मासी हत्तू बोल धन्य आंदोल बोना पाप ता हिसाब परमेश्वर हेले ये तुल अने बड़ंगित आशीष वर रही कानून तले का खतना वाले यहूदी हिन्नल आंद या दूसरो हिन्नल भी आंद बोड़ा खतना हेले आयो मावा मादी इद आंद की अब्राम ना विश्वास बोनी नल धर्म तबरो बर ठेरे मासी मत्ता ते इद बपुड़ात उना खतना आयन पे जा हल्ले पर खतना हल्ले मनो अपोड आत उन विश्वास थे नल परमेश्वर बोन धर्मी ठहरे की तुल अनि इदना सबूत तचेन आइले उन खतना आसीहत इदना मतलब इहुन मत्ता की बोल बोल सब नुलताऊ आई बल बोल खतना मिचुक विश्वास किसी धर्मी ठहरे माई तुल अनि बोल दाऊ भी बोला खतना आसियत्ता अनि अब्राम तले का विश्वास किया तोड़ बहुन बोल खतना आयन मुन्ने विश्वास किंदुल मसीह ने नावा इदमांदी सच्चोन झूठो हेले अनि नावा जीवा भी पवित्र आत्मा ने इदेना सच्चाई ता गवाई सियाता कि नाकुन फड़ा रंज आईता नाव मनते सदा दुख आईता इद बेहद दुख नावड़ यहूदी भयड़ी नल आंध बोड़ मैंदुड़ा हिसाब ते नवा बिरादरी अनि खानदान तोड़ आंदोड़ इहुन ते वड़ा भलाई आईवल ते नाकुन मसीनाल अलग अनि श्रापित आयना मंजूर आईवल वोड़ इसराइल आंदोड़ परमेश्वर वोड़ तन वोड़ मर्क आयना हक सीतुल ने तन वा महिमा दिसितुल वोड़ संग वाचा दोची कानून सीतुल वोड़ सच्चो भक्ति तसर्री दिसुतुल अनि फड़ा फड़ा वायदांग सीतुल मावा जाति तोड़ पुरखा लोड़ वोड़ भी आंदोल जन्म तहिसाब ते मसी भी वोड़ इपीटोल आंदोल येल परम प्रधान परमेश्वर सदा धन्य आंदोल आमीन पर इहुन हेले आयो की परमेश्वर तवचन टेले मासी हत्ता इसराइल पड़ोडोल पुरखा नोड़ संतान ने सब सचोड़ इसराइल लड़ हेले आयोड़ अनि इवन अब्राम ना पाड़ी ते बोल पैदा आतोड़ और सब बनोड़ सचोड़ मार्क म्याक हेले पर परमेश्वर वोन इंज मतल की वर निवल मर्री इसाक नल निवपाड़ी ताक्सीदाल इदन मतलब इहुन आंद की मेहंदुडा जन्म तल और परमेश्वर तोड़ मर्क म्याकना आया ना हकदार हेले आयोड़ पर बोल इद वायदा त्रोपा आंदोड़ वर रई यर सचोड़ संतान आई तोड़ अने वायदा इहुन मत्ता यर मौका ते अन्ना मलसिवाई का अने नीवा रोता सारन मर्री पैदा आया नो इच्छो हेले पर मावल दाऊ इसाक नलबोना दाई रिब का पीठिक के आसियत धरण टूड़ा लोड आतोड़ यड़ा पैदा आयन मुन्ने बड़ंग हेले केवल ते परमेश्वर अदेन इतुल की फड़ोल चुड्डो न सेवा क्या नोल इन परमेश्वर रंटे नल बोड़ोल आस्तोल अने इद वड़ा काम के नल हेले पर वो ना ठहरावत लेका मत्ता कि वो ना आचा न मतलब पूर्वाई इदेन ही नल लेखे माता की याकूब तोन आस्तोना पर एसरोन चाहे हेले मायोन ते बड़ंग इंदा परमेश्वर अन्याय की तोल बपोड़े उलमुसन इंजी तोल बोन परो दया क्या ना चाहे माई तो ना उन परो दया की का दुख ते बोना सहारा सियाना आयल बोना सहारा की का यूनित बो नहीं मस्जिद पर रो या बोने काम पर रो हेले पर परमेश्वर ता दयत पर रो आईता पवित्र शास्त्र ते लिखे माता की परमेश्वर फेरोन याने जुनो जमाना ते मिस्र मुलुक नुल राजाल इत्तुल नी वजरिया ते नवा शक्ति उजागर क्या ले अन्य किसारो दुनिया तोड़ लोगोड नाव फड़ोल पुनर प्यारो भैडित इंगमावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते मिस फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष से बिल
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बात ते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होए ते इमर्त मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सचो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700780993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com